Talavandu, Ani Bagini Nong, Jai Bhim.
समोरचा फोकस बंद करा जरा डोळ्यावर येतो.
So I've been made very, very welcome here.
इथे माझं खूप चांगलं स्वागत करण्यात आलंय.
You know that I live in England.
आपणास माहित आहे की मी इंग्लंडमध्ये राहतो.
And I come to India twice a year for 3 months in total.
मी भारतात दोन वेळा येत असतो वर्षातून आणि पूर्ण 3 महिने मी भारतात घालवत असतो.
So I'm 20% Indian.
म्हणून मी 20% भारतीय आहे.
But still I'm a guest.
आणि असं असलं तरी मी तुमचा पाहुणा आहे.
And I don't know whether you know this, but Indians are famous for the way they treat guests.
आता तुम्हाला हे माहित आहे की माहित नाही, परंतु आपल्या पाहुण्याचा आदर सत्कार करण्यासाठी भारतीय लोक सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत.
All my friends from England, when they come to India, they know that they will be treated so well.
माझे सगळे परदेशी मित्र जे आहेत इंग्लंडवरून जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना एक खात्री असते की आपलं खूप चांगलं पाहुणचार, खूप चांगलं स्वागत भारतात होणार आहे.
And you here in Kandivali, you've welcomed me very, very warmly indeed.
आणि इथे कांदिवलीमध्ये येऊन तुम्ही माझं असंच खूप चांगलं स्वागत केलेलं आहे, आदरातिथ्य केलंय.
In England, if you give a talk, you're lucky to get one flower.
इंग्लंडमध्ये जर प्रवचन देणार असाल तर खूपच तुमचं नशीब तुम्हाला एखादं फूल मिळेल.
But I've had a great mound of garlands.
परंतु इथे तर मला हारांचा ढीग लागलाय.
So I feel very, very welcome here indeed.
आणि म्हणून मला असं वाटतं की माझं खूप स्वागत झालंय.
And I'm very pleased to be here. I've never been to this part of Mumbai before.
तर इथे येऊन मला खूप आनंद होत आहे, मुंबईच्या या भागामध्ये यापूर्वी मी कधी आलो नव्हतो.
But I'm very glad indeed to see that the Dhamma is really alive here in Kandivali.
आणि हे गोष्ट मला पाहून खूप आनंद होत आहे की कांदिवलीमध्ये धम्म जिवंत आहे.
So we're meeting here today on the 5th of December.
तर आज 5 डिसेंबरच्या संध्याकाळी आपण इथे भेटत आहोत.
And we can't forget that tomorrow is the 6th of December.
आणि आपण हे विसरू शकत नाही की उद्या 6 डिसेंबर आहे.
And on that day we are remembering a great tragedy for India.
आणि भारतासाठी एक अतिशय दुःखद घटना जी आहे उद्या आपण तिची आठवण करणार आहोत.
With Babasaheb's death, so much was lost.
बाबासाहेबांच्या आपल्यामधून जाण्यामुळे खूप मोठं आपलं नुकसान झालं.
I've heard it said the light of India went out.
मला असंही म्हटलं जातं की भारताचा एक प्रकारचा प्रज्ञा सूर्य, प्रकाश जो आहे आपल्यामधून निघून गेला.
On that day in 1956, the great Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar was no more.
आणि 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले.
So we think of that time with great sadness.
आणि अतिशय दुःखाने आपण ह्या दिवसाची आठवण करतो.
We think of it with so much regret.
आणि अतिशय दुःखाने, अतिशय शोकाने आपण ती आठवण करतो.
During his life, Babasaheb had achieved so much.
बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये खूप काही प्राप्त केलं.
But when he died, there was still so much to be done.
परंतु ज्यावेळेस ते आपल्यामधून निघून गेले तेव्हा सुद्धा खूप काही करण्याचं बाकी होतं.
I remember my teacher Bante Sangarakshita telling me about one of his meetings with Babasaheb.
मला आठवतं माझे गुरु भंते संरक्षित बाबासाहेबांसोबत त्यांची जी भेट झाली त्याबद्दल मला सांगत होते.
He met him just a few days before he died.
बाबासाहेबांच्या मृत्यूच्या पूर्वी संरक्षित जी काही दिवसांपूर्वीच त्यांना भेटले होते.
And apparently he was saying to Bante Sangarakshita, there's so much to be done, there's so much to be done.
आणि आपल्या मृत्यूपूर्वीच्या काही दिवसात जेव्हा ते भेटले तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगत होते की खूप काही करायचं आहे, अजून खूप काही करायचं.
There was so much to be done and so much against his work.
आणि खूप काही अजून करायचं आहे आणि खूप मोठं काम अजून बाकी आहे.
So when he died, the work was far from complete.
आणि जेव्हा बाबासाहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचं खूप मोठं काम जे आहे ते मागे पडलं.
So during these days we remember with great sadness that lion among men.
आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये ह्या मनुष्यांमधील सिंहाला आपण आठवत असतो.
We know that when the lion roars in the jungle, all other creatures were quiet.
तुम्हाला माहित आहे जेव्हा सिंह गर्जना करतो जंगलामध्ये तेव्हा बाकी सगळे प्राणी चुप होतात.
When Babasaheb roared, everybody else was quiet.
जेव्हा बाबासाहेब गर्जना करतात तेव्हा बाकी सगळे शांत होतात.
A man like that is born once every 1,000 years.
आणि अशा प्रकारचा मनुष्य हजार वर्षातून एकदा जन्माला येतो.
He was such a great man that even somebody like me could consider themselves his disciple.
आणि बाबासाहेब एवढे महान होते की माझ्यासारखा माणूस सुद्धा मला स्वतःला बाबासाहेबाचा अनुयायी म्हणतो.
I wasn't born in India.
मी काय भारतात जन्मलो नाही.
I've never experienced caste.
मला काय जातीचा अनुभव नाही.
In England we don't have caste.
इंग्लंड मध्ये काय जात नाही.
I don't even know really what it means.
आणि जातीचा काय अर्थ आहे हे पण मला माहित नाही.
But still I regard myself as a follower of that great lion of men, Dr. Babasaheb Ambedkar.
आणि असं असलं तरी मी ह्या महान बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतःला अनुयायी मानतो शिष्य मानतो.
He's touched my heart as he's touched yours.
जसं बाबासाहेबांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला तसा माझ्याही हृदयाला स्पर्श केला.
It's such a sad loss, so great a man dying when his work was not completed.
आणि एखादा महान असा माणूस जेव्हा त्याचं काम पूर्ण होत नाही अशा वेळी त्याचा मृत्यू होतो तेव्हा ही फारच दुःखाची गोष्ट.
Many people over these days will be mourning him all over India.
संपूर्ण भारतभर अनेक लोक बाबासाहेबांच्या निघून जाण्याने आज शोक करणार.
Lakhs and lakhs of people will be remembering him.
आणि लाखो लोक आज बाबासाहेबांना आठवण करतील.
Especially tomorrow here in Mumbai, lakhs of people will be pouring in to pay their respects to that great lion of men.
आणि खास करून उद्या 6 डिसेंबरला संपूर्ण भारतातून लाखो लोक एक प्रकारे लोकांचे लोंढे इथे ह्या महान अशा बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येतील.
48 years after his death, still people are mourning him.
48 वर्ष झाले बाबासाहेब आपल्यामधून जाऊन तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना दुःख होतं बाबासाहेब निघून जाऊन.
Even people born after he died are mourning him.
आणि बाबासाहेबांनंतर ज्या लोकांचा जन्म झाला ते सुद्धा या दुःखामध्ये सहभागी होतात.
Even foreigners like me are mourning him.
आणि माझ्यासारखे परदेशी लोक सुद्धा या दुःखामध्ये इथे सहभागी होतात.
So we need to ask on this occasion, what was his greatness?
म्हणून या प्रसंगी आपल्याला हे विचारलं पाहिजे की बाबासाहेबांची महानता कशात आहे.
Why are we mourning him?
आणि एवढा शोक आपल्याला का होतो.
After all, many people have died in the past.
आता इतिहासामध्ये अनेक लोक आपल्यामधून निघून गेले मृत्यू झाला त्यांचा.
Why are we remembering this particular man?
आणि ह्या विशिष्ट माणसालाच आपण का आठवतो.
What is his real significance to us?
ह्या माणसाचा स्वतः आपल्यासाठी काय महत्व आहे.
What is his real significance to India?
भारतासाठी बाबासाहेबांचं काय महत्व आहे.
What is his real significance to the world?
संपूर्ण जगासाठी बाबासाहेबांचं काय महत्व आहे.
Now I personally consider this to be a very important topic indeed.
आणि व्यक्तिशः मला वाटतं की हा विषय अतिशय महत्वाचा आहे.
Everybody says Jai Bhim, Babasaheb, Babasaheb, Babasaheb.
आता सगळे लोक जय भीम म्हणतात बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात.
Everybody has Babasaheb on their platform.
आणि प्रत्येक जण आपल्या स्टेजवर बाबासाहेबांना ठेवतो.
But who really was it? Was he?
पण तो खरोखरच बाबासाहेब कोण आहे.
Do people really understand his true significance?
बाबासाहेबांचं खरोखर महत्व लोक खरोखर जाणतात का.
So I want tonight to explore the greatness of that lion of men.
म्हणून या मनुष्यांतील सर्वश्रेष्ठ सिंहाचं महत्व आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न.
I want to see if we can discover what his true significance was.
आणि मला आशा आहे की याचं त्यांचं खरं महत्व जे आहे ते आपल्याला सब कळेल.
Often people do respect Babasaheb for his real qualities.
बरेचदा बाबासाहेबांच्या खऱ्या खुऱ्या सद्गुणांसाठी लोक त्यांचा सन्मान करतात.
But I often think they don't really fully understand बाबासाहेब's significance.
परंतु मला असं वाटतं की त्यांना बाबासाहेबांचं महत्व पूर्णतः समजलेलं नाही.
So I want to try to explain to you how I see that significance.
आणि हे महत्व मला कसं समजलं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार.
And you can see whether that's agrees with you.
आणि तुम्ही बघा की माझ्या मला जे कळलंय त्याच्याशी तुम्ही सहमत होताय की नाही.
If we can see Babasaheb's true significance, then we can honor him fully.
जर बाबासाहेबांचं खरं महत्व आपण समजू शकलो तर त्यांचा खरा खुरा सन्मान आपण करू शकतो.
If we don't really understand his significance, when we honor him, we will not be honoring him fully and properly.
आणि बाबासाहेबांचं महत्व खरोखर न जाणता जर आपण सन्मान करत असू तर त्या परिपूर्ण सन्मान बाबासाहेबांचा आपण करतो असं म्हणता येणार नाही.
So I hope that by exploring Babasaheb's full significance, we can understand more deeply why we should honor him.
आणि म्हणून बाबासाहेबांचं महत्व सखोलतेने जाणून बाबासाहेबांचा सन्मान आपण का केला पाहिजे ही गोष्ट आपण समजून घेऊ.
And I hope that I'll also remind us all of what we must do in order to honor him.
आणि बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही सुद्धा गोष्ट आपण आठवण करून पाहू.
इट्स इम्पॉर्टंट टू ऑनर विथ वर्ड्स.
शब्दाने सन्मान करणं महत्त्वाचं आहे.
इट्स इम्पॉर्टंट टू ऑनर विथ फ्लावर्स.
फुलं देऊन सन्मान करणं महत्त्वाचं आहे.
इट्स इम्पॉर्टंट टू ऑनर विथ जयभीम.
जयभीम म्हणून सन्मान करणं महत्त्वाचं आहे.
बट विथ द रियल ऑनरिंग ऑफ बाबासाहेब इज द डूइंग ऑफ हिज वर्क.
परंतु खरा बाबासाहेबांचा सन्मान तोच आहे म्हणजे बाबासाहेबांचं कार्य पुढे नेणं.
सो आय होप दॅट वी विल सी व्हॉट दॅट वर्क रिअली इज.
आणि बाबासाहेबांचं हे कार्य नेमकं काय आहे हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.
So let me just begin by giving you some reflections that came to me today.
आज मी जे काही चिंतन करत होतो ते तुम्हाला सांगून मी सुरुवात करू इच्छितो.
I happen to have with me some autobiographical notes by Babasaheb.
बाबासाहेबांचे स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेले काही जे नोट्स आहेत ते मी आज वाचत होतो.
He wrote this we don't know exactly when, but he wrote it to try to communicate to foreigners what casteism is like.
बाबासाहेबांनी कधी लिहिलं हे नोट्स माहीत नाहीत, परंतु परदेशी लोकांना जात काय आहे हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी हे नोट्स लिहिलेले आहेत.
People might like me, we have no idea what caste is.
आता माझ्यासारख्या लोकांना जात काय हे कधी समजत नाही.
We've got our social problems in England, but they're not caste.
इंग्लंडमध्ये आमचे सामाजिक प्रश्न आहेत, परंतु जात मात्र तिथे नाही.
Or they're only caste to the extent that Indians bring it to England.
आता भारताच्या लोकांनी जेवढी जात इंग्लंडमध्ये नेली तेवढी जात तिकडे.
Because some Indians come to England and they bring caste with them.
कारण काही भारतीय लोक भारतातून इंग्लंडमध्ये येतात आणि जात घेऊन येतात.
Don't really understand caste.
परंतु आम्हाला मात्र जात कळत नाही.
So somebody says, well, that person, that's from this caste.
आणि जर आठवण केली की हा माणूस कोण आहे, तो लगेच सांगतो की हा अमुक जातीचा आहे.
Doesn't seem like he's any different to anybody else to me.
आता माणसामध्ये फरक काय असतो हे मला काय कळत नाही.
So Babasaheb was trying to explain what casteism was like.
आता बाबासाहेब ह्या मध्ये जात कशी असते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न.
He was trying to explain what it was like, especially to be called an untouchable.
आणि खास करून अस्पृश्य म्हणवणं म्हणजे काय ह्याच्याबद्दल बाबासाहेब स्पष्ट करतात.
So you know the kind of stories that he tells.
बाबासाहेब ज्या कहाण्या सांगतात हे तुम्हाला माहित आहे.
Not being allowed to sit in the hall in the school.
शाळेमध्ये वर्गाच्या खोलीत बसू न देणं.
Not being given water.
पाणी न देणं.
Driven out of the Parsi Inn in Borodo.
आणि बडोद्यामधून बाबासाहेबांना ज्या पारसी हॉटेलमध्ये होते तिथून बाबासाहेबांना काढून देण्यात आलं.
The peons who were much less educated than him, not giving the papers directly to him but throwing them onto his desk.
तर जे चपराशी होते त्यांच्या विद्वत्ता कुठे त्या चपराशांची कुठे, परंतु ते सुद्धा फाईल बाबासाहेबांच्या टेबलवर फेकायचे.
इवन बीइंग रिफ्यूज्ड वॉटर बाय सम मुस्लिम्स.
आणि काही मुसलमान लोक सुद्धा बाबासाहेबांना पाणी देण्यासाठी भीत असायचे.
दोज सॉर्ट ऑफ एक्सपीरियन्सेस वर मच मोर ओपन मच मोर कॉमन इन दोज डेज.
आणि अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत अस्पृश्यतेची ही फारच पसरलेली होती, नेहमीच घडायची.
कास्टिझम टेक्स अ मच मोर इनडायरेक्ट फॉर्म नाउडेज.
आजकाल जात जे आहे ते फार आड मार्गाने येते काम करते.
At that time Babasaheb experienced very strong prejudice against him.
परंतु त्यावेळेस बाबासाहेबांनी हे जातीचे चटके अतिशय सरळ सरळ अनुभवले होते.
When he started practicing as a barrister, nobody would give him work.
जेव्हा बॅरिस्टर म्हणून ते आपली वकिली करायचे त्यावेळेस काम सुद्धा त्यांच्याकडे पहिल्यांदा कोणी आणत नसत.
All the time he faced opposition because of his caste background.
केवळ आपल्या जातीमुळे अनेक प्रकारचा विरोध त्यांना सहन करावा लागायचा.
But despite all this prejudice, बाबासाहेब ट्रायम्फ्ड.
आणि एवढा सगळा विरोध असूनही बाबासाहेबांचा विजय झाला.
He showed himself a truly great man.
आणि स्वतःचं महानपण जे आहे त्यांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलं.
And he achieved many remarkable things in his life.
आणि आपल्या जीवनामध्ये अनेक श्रेष्ठ गोष्टी त्यांनी प्राप्त केल्या.
He managed to rise above his circumstances.
आपली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या वर ते उठू शकले.
He succeeded and he triumphed despite everything that was against him.
आपल्या विरोधात सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ते त्याच्या वर उठू शकले.
So many disadvantages he started with.
अनेक गोष्टी होत्या, अनेक सुविधा त्यांना नव्हत्या जेव्हा त्यांनी सुरुवात केली.
So many obstacles were put in his way.
त्यांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण केले गेले.
But nothing stopped him.
परंतु काहीही त्यांना थांबवू शकलं नाही.
Yes, at that time of course India was still very very much openly caste dominated.
त्यावेळेस भारतामध्ये अगदी खुलेआम जातीयता सुरू होती.
And I'm ashamed to say that the British did nothing to help.
आणि मला सांगताना लाज वाटते की ब्रिटिश लोकांनी याला दूर करण्यासाठी काहीच केलं नाही.
They in fact just used caste to help them to rule.
आणि आपलं राज्य करण्यासाठी जातीभेदाचा त्यांनी उपयोग केला असं मला वाटतं.
But Baba Saheb had to overcome all these difficulties.
परंतु बाबा साहेबांना ह्या सगळ्या अडचणींच्या वर उठायचं होतं.
And he managed to do it.
आणि बाबा साहेब ते करू शकले.
But it takes a man of extraordinary personal qualities to overcome difficulties of that kind.
अशा प्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक उत्तुंग व्यक्तिमत्व पाहिजे असतं.
So I wanted just to reflect a little upon some of these qualities.
आणि हे जे काही त्यांचे गुण आहे याच्याबद्दल आपण थोडा विचार केला पाहिजे.
Baba Saheb had enormous confidence in himself.
बाबा साहेबांना स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता.
He believed that he was a human being who should be entitled to full rights. He believed he was a human being who should be entitled to full rights. Yeah.
Entitled.
Should have the right. Have those rights. Yeah.
तर बाबासाहेबांचा विश्वास होता की आपल्या स्वतःला एक मनुष्य म्हणून त्यांना सगळे अधिकार मिळाले पाहिजे.
He wasn't going to be stopped by other people.
इतर कोणीही त्यांना थांबवू शकत नव्हतं.
If people said to him, "You're from this caste, you shouldn't come here."
लोक जर त्यांना म्हटले की तुम्ही या खालच्या जातीच्या तुम्ही इकडे येऊ नका.
He would not be stopped.
बाबासाहेबांना असं कोणी म्हणू शकत नाही.
If people said that he should think like this, he would refuse to do so.
बाबासाहेबांना जर कोणी म्हटलं की तुम्ही असा विचार करा तर ते त्याला सरळ नाकारायचे.
All his life he had to have confidence in himself.
आणि संपूर्ण जीवनभर त्यांचा स्वतःवर प्रचंड विश्वास होता.
He had to think things through for himself.
स्वतः ते संपूर्ण गोष्टींना चिंतन करायचे.
It's a bit like somebody exploring space.
उदाहरणार्थ कोणीतरी अवकाशामध्ये काही संशोधन करत आहे.
You go out into space and nobody's ever been there before.
आणि तुम्ही अवकाशात जाता आणि या अवकाशामध्ये यापूर्वी कोणीच गेलेलं नाही.
So you have to find your own way.
म्हणून आपल्याला स्वतःचाच मार्ग स्वतःला शोधायचा असतो.
There are no maps.
तुमच्याकडे नकाशा पण नाही.
There's nobody giving you instructions how to move.
आणि कसं पुढे जायचं याची सूचना द्यायला कोणी नाही.
You have to find your own way forward.
आणि आता स्वतःचा मार्ग त्यांना स्वतः शोधायचा होता अशा प्रकारे.
This is what Baba Saheb did.
आणि हेच बाबासाहेबांनी केलं.
In uncharted territory he found his own way forward.
ज्या ठिकाणी जाण्याची कुणीच हिंमत केलेने अशा ठिकाणी जाऊन त्यांनी आपला मार्ग पुढे काढला.
This takes tremendous self-confidence and courage.
आणि ह्यासाठी प्रचंड आत्मविश्वास आणि धाडसाची गरज असते.
He had the courage to face opposition and even danger.
बाबासाहेबांना विरोध आणि धोका सुद्धा पत्करावा लागला.
At times his life was even in danger.
आणि काही वेळेस बाबासाहेबांचं जीवन अतिशय धोक्यामध्ये सुद्धा होतं.
But he could easily have been oppressed, he could even have been killed.
आणि त्यांचा कोणी हत्या करू शकला असता किंवा त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू शकला.
But nothing turned him back.
परंतु कोणतीही गोष्ट त्यांना मागे फिरवू शकली नाही.
He was a lion.
आणि बाबासाहेब अशा प्रकारे सिंह होते.
And he had the courage of a lion.
आणि एक प्रकारे सिंहाचं धाडस त्यांच्यामध्ये होतं.
He had tremendous strength of character.
आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रचंड शक्ती त्यांच्यामध्ये होती.
Nothing could hold him back.
आणि कोणतीच गोष्ट त्यांना थांबवू शकत नव्हतं.
He's also a man of very great intelligence.
आणि बाबासाहेब ह्यासोबतच प्रचंड बुद्धिमान होते.
He was able to beat the high caste people at their own game.
आता जे उच्चवर्णीय लोक होते त्यांचाच गेम त्यांच्याच वर पलटवण्याचं काम ते सहजपणे करत होते.
He had four doctorates.
त्यांच्याकडे चार डॉक्टरेट होत्या.
Most people are lucky to get one.
आता अनेक लोकांना एकच मोठ्या नशिबाने मिळतं.
But he got four.
त्यांच्याकडे चार होत्या.
And so many other qualifications.
आणि इतर अनेक डिग्र्या होत्याच.
He was one of the best qualified men of his time.
आपल्या वेळेस ते सगळ्यात जास्त शिक्षित व्यक्ती होते.
From somebody who just come from a village or just a very poor village education.
आणि असा माणूस जो खेड्यातून आला खेड्यात जे खालच्या दर्जाचं शिक्षण आहे तो घेऊन आलेला पुढे असा गेला.
But through his own intelligence and his own effort he made himself into a great scholar.
परंतु स्वतःच्या बुद्धिमत्तेने स्वतःच्या प्रयत्नाने एवढी प्रचंड बुद्धिमत्ता त्यांनी हस्तगत केली.
And he had a remarkable mind.
त्यांचं मन अतिशय विलक्षण होतं.
He had the sort of mind that can get right to the heart of something.
कोणतीही गोष्ट असो त्याच्या अगदी तळापर्यंत जाण्यासाठी त्यांची बुद्धिमत्ता अतिक्ष्ण होती.
Well, I read quite a lot myself.
मी स्वतः खूप काही वाचन करत असतो.
And you often find that writers they go all the way round and round and round a subject but they never go to the heart of it.
आता असे अनेक लेखक तुम्हाला मिळतात ते गोल 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 फिरतात परंतु मुळाशी मात्र कधी जात नाही.
And often very scholarly people with lots of letters after their name, the more scholarly the more letters after their name the more they go round and round and round.
तर आणखी ज्यांच्याकडे जास्त डिग्र्या असतात आणि जास्त ज्यांची प्रतिष्ठा असते ते थोडस गोल फिरत नाही आणखी जास्त गोल गोल फिरतात आणि मोठा गोल फिरतात.
बाबा साहेब गो स्ट्रेट टू द हार्ट ऑफ द मॅटर.
परंतु बाबासाहेब मात्र अगदी सरळ सरळ गाभ्याला बोट घालायचे.
आई मस्ट से आई रियली एन्जॉयड reading Baba Sahib's writing.
आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की बाबा साहेबांचं लेखन वाचायला मला खूप आनंद मिळतो.
When I first came to India, I knew hardly anything about Baba Sahib.
जेव्हा मी पहिल्यांदा भारतात आलो त्यावेळेस बाबा साहेबांबद्दल मला अगदी थोडंफार माहित असेल.
My teacher had told me something, my friend Dhammachari Lokamitra had told me something.
माझे गुरु आहेत त्यांनी मला थोडं सांगितलं होतं, माझे मित्र धम्मचारी लोकमित्र आहेत त्यांनी मला काही सांगितलं होतं.
When I came here, I realized just how much devotion people had for Baba Sahib.
आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा साहेबांबद्दल लोकांच्या मनात किती प्रचंड श्रद्धा आहे.
In fact, I arrived on the 5th of December 1985 for the first time.
1985
And I remember I was taken to a program somewhere in the back streets of Mumbai. I've no idea where it was. So that was my first experience of India.
आणि भारताचा माझा पहिला अनुभव आहे त्यावेळेस मला कुठेतरी एका गल्लीमध्ये कार्यक्रमाला घेऊन गेलो होतो. आता ती कुठली गल्ली आहे मला अजिबात माहित नाही, पण तो माझा पहिला अनुभव.
And just by the way, just as a little story, I was given a chili.
आणि पहिला माझा अनुभव म्हणजे मला मिरची खाऊ घ्यायला दिली.
And I just put the chili in my mouth and I ate it.
आणि मी ती मिरची तोंडात घातली आणि खाल्ली.
My mouth is still on fire.
आणि अजूनही माझा तोंडाची आग होते.
That was my introduction to India.
आणि हा माझा पहिला भारताचा परिचय होता.
But yes, I arrived and I found just how much people respected Baba Sahib.
आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला कळालं की बाबा साहेबांच्या बद्दल लोकांमध्ये किती मोठा आदर आहे.
And I saw that Baba Sahib had really given so many people freedom and courage and dignity.
आणि मला हे कळालं की अनेक लोकांना बाबा साहेबांनी स्वातंत्र्य दिलं, सन्मान दिला आणि आत्मविश्वास दिला.
So I began to be very respectful to Baba Sahib.
आणि म्हणून बाबा साहेबांचा मी अधिकाधिक सन्मान करायला लागलो.
And then I started reading his work.
आणि नंतर मी बाबा साहेबांचं साहित्य वाचायला लागलो.
I read Annihilation of Caste.
मी जातीभेद निर्मूलन वाचलं.
I read so many of his works.
आणि बाबा साहेबांनी लिहिलेली अनेक पुस्तकं मी वाचली.
And I found myself more and more respectful towards this great man.
आणि ह्या महान माणसाबद्दल माझा जो मनातला सन्मान आहे तो वाढतच गेला.
What a mind he had.
बाबासाहेबांचं काय मन होतं.
A mind that was so elegant and penetrating.
आणि असं मन जे अतिशय धारदार तीक्ष्ण होतं आणि एवढं विशाल असं होतं.
A mind can be beautiful.
मन अतिशय सुंदर असू शकतं.
If people have a mind that thinks in a very clear and elegant way, it's a beautiful mind.
जर आपल्याकडे मन असेल आणि अतिशय सुंदर स्पष्ट पद्धतीने आपण विचार करत असू तर सुंदर मन आहे.
And Baba Sahib had a beautiful mind.
आणि बाबासाहेबांचं मन असं सुंदर होतं.
But it was the beauty of a lion.
परंतु त्यात एक प्रकारची सिंहाची सौंदर्य सुंदरता होती.
It was the beauty of strength and courage and directness.
शक्ती आणि सरळपणाचं त्यांच्यामध्ये सौंदर्य होतं.
So I found myself very strongly moved and attracted by Baba Sahib's intelligence.
आणि बाबा साहेबांच्या बुद्धिमत्तेमुळे मी अतिशय आकर्षित झालो.
And yes, he read very widely, had a very wide understanding.
बाबा साहेबांची बुद्धिमत्ता अतिशय विशाल अशी होती, खूप प्रकांड वाचन होतं त्यांचं.
All his life he was studying.
संपूर्ण आयुष्यभर ते अभ्यास करत होते.
Towards the end of his life he taught himself Pali.
त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी पाली शिकले.
He even composed a Pali grammar.
बाबासाहेबांनी स्वतः पालीचं व्याकरण लिहिलं.
All his life he was studying.
आणि आपल्या संपूर्ण जीवनभर ते अभ्यास करायचे.
He learned the violin quite late in his life, I think.
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये ते व्हायोलिन सुद्धा शिकले.
He never stopped educating himself.
स्वतःचं शिक्षण त्यांनी कधीच थांबवलं नाही.
You'd think if you'd got 4 doctorates, you don't need any more knowledge.
आता आपल्याला वाटतं 4 doctorate मिळाले आता कोणतं ज्ञान राहायला घ्यायचं.
But Baba Sahib just went on and on, learning, studying, sharpening his intelligence.
परंतु बाबासाहेब मात्र पुढे पुढे जात राहिले, परत अभ्यास करत राहिले, शिकत राहिले आणि आपली बुद्धिमत्ता तेज करत राहिले.
Then Baba Sahib was a great orator.
बाबासाहेब अतिशय चांगले वक्ते होते.
I've got some recordings of Baba Sahib's speeches.
बाबासाहेबांच्या भाषणाच्या काही रेकॉर्डिंग मी ऐकतो.
And he's a very very impressive speaker.
आणि बाबासाहेब अतिशय चांगले प्रभावी असे वक्ते होते.
His voice is very strong.
बाबासाहेबांचा आवाज अतिशय मजबूत आहे.
And he speaks in very clear, very beautiful language.
आणि बाबासाहेब अतिशय स्पष्ट आणि सुंदर भाषेत बोलतात.
And he's obviously able to hold the audience in the palm of his hand.
आणि जणू काही भाषण देत असताना संपूर्ण श्रोता ते आपल्या तळहातावर धरतात असं वाटतं.
Truly, when the lion roars, all other animals are quiet.
आणि खरंच जेव्हा सिंह गर्जना करतो बाकीचे सगळे प्राणी बिलकुल चिडचिप होतात.
He spoke very good English.
बाबासाहेब अतिशय सुंदर इंग्रजी बोलायचे.
Better than 99% of English people.
99% इंग्लिश लोकांपेक्षा चांगलं इंग्रजी बाबासाहेब बोलायचे.
the best English he spoke.
आणि अतिशय उत्कृष्ट इंग्रजी ते बोलायचे.
And he was able in his speeches again to get to the heart of the matter.
आणि आपल्या भाषणामध्ये अतिशय विषयाच्या गाभ्याला ते स्पर्श करायचे.
He was able to win people over and bring them with him.
आणि लोकांना जिंकून आपल्या सोबत आणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती.
So he had these tremendous capabilities.
आणि अशा प्रकारे बाबासाहेबांच्या प्रचंड क्षमता होत्या.
I could go on, I could say much more.
आता मी याच्या पुढे आणखी बाबासाहेबांबद्दल काही सांगत राहू शकतो.
He had the power to overcome circumstances.
आपल्या परिस्थितीच्या पलीकडे जाण्याचे उठण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं.
He had all these gifts, all these talents.
बाबासाहेबांचं एवढं संपूर्ण त्यांची बुद्धिमत्ता होती.
He was such a brilliant mind.
आणि त्यांचं मन जे आहे अतिशय प्रखर होतं, तेजस्वी होतं.
He could have got himself really comfortable in life.
आणि बाबासाहेब स्वतःच्या जीवनामध्ये पाहिजे ते सुख मिळवू शकले असते.
He could have built himself a very big house and just relaxed.
आता स्वतःसाठी भला मोठा बंगला ते बांधू शकले असते आणि आरामात जगू शकले असते.
He could have just had lots and lots of money and just enjoyed life.
आणि खूप काही पैसा कमवून आपल्या जीवनात पाहिजे ते सुख ते मिळवू शकले असते.
I think most of his money went on books.
आणि मला तर वाटतं त्यांचा सगळ्यात जास्त पैसा पुस्तकांवर खर्च झाला.
And helping the work that he was doing.
आणि जे कार्य ते स्वतः करायचे त्याच्यामध्ये खर्च झाला.
But he didn't take the path of selfishness.
परंतु त्यांनी स्वार्थाचा मार्ग कधी स्वीकारला नाही.
He used his life for the sake of everybody.
आणि बाबासाहेबांनी आपलं जीवन सर्वांसाठी खर्ची घातलं.
And I think this is the greatest quality that Babasaheb had.
आणि मला वाटतं बाबासाहेबांचा हा सर्वात श्रेष्ठ असा गुण आहे.
He had a very strong, very deep compassion for other people.
बाबासाहेबांमध्ये इतर लोकांबद्दल अतिशय सखोल अशी करुणा होती.
From the start he dedicated his life to the poor and oppressed of India.
अगदी सुरुवातीपासून भारतातील पददलित जनतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलं होतं.
He literally gave his life for those people.
आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांसाठी दिलं.
He wasn't an old man when he died.
जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस ते काही म्हातारे नव्हते.
But through his hard work, through his self-sacrifice, he'd worn his health away.
परंतु ह्या परिश्रमामुळे आणि स्वतःच्या समर्पणामुळे त्यांनी आपलं शरीर जे आहे ते एक प्रकारे जीर्ण करून टाकलं.
So I think you could say he died in the service of his people.
आणि आपण असं म्हणू शकतो की आपल्या लोकांच्या सेवेसाठी बाबासाहेबांनी देह टाकला.
I heard from a friend of mine a very beautiful story about Babasaheb.
माझ्या एका मित्राकडून बाबासाहेबांची मी एक खूप चांगली सुंदर अशी गोष्ट ऐकली
आहे. This is told to me by a member of our order, Dhammachari Shilendra Bodhi.
Dhammachari Shilendra Bodhi amcha Trailokya Bodh Mahasanghache sadasya ahet, tyanni hi goshta mala sangitli.
He lives in Ulasnagar.
Sadhya te Ulasnagar madhe rahatat.
He's quite an old man now.
Ate ata atishay thaklele ahet.
And he told me that he was a very poor boy.
त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की ते अतिशय गरीब घरून आलेला एक मुलगा
होता
आणि त्यांना खरोखर शिकायचं होतं, आपल्या जीवनात काहीतरी करायचं
होतं.
आणि जेव्हा ते 10-11 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्याकडे अजिबात पैसा नव्हता आणि शाळेत ते पुढे शिक्षण करू शकत नव्हते.
So he thought to himself, Baba Sahib will help me.
आणि त्याने विचार केला मनात की बाबासाहेब मला मदत करतील.
So he just got on a train and he went to Mumbai.
आणि त्यांनी मग काय ट्रेन पकडली, मुंबईत आले.
He went to Dadar.
दादरला आले.
He went to Rajgriha.
राजगृहाला आले.
And he went up to the door there.
आणि 11 वर्षाचा मुलगा बाबासाहेबांच्या दारात येऊन उभा झाला.
Just a little ragged village boy.
आणि हा अगदी लहानसा हटके तुटके कपडे घातलेला खेड्यातला मुलगा.
Then he went inside the house.
आता ते त्यांच्या घरात प्रवेश केला त्यांनी.
One of बाबासाहेब's sons saw him.
बाबासाहेबाच्या एका मुलाने त्याला बघितलं.
And said, oh, well, what do you want?
आणि तो म्हटला की तुला काय पाहिजे.
And he said, I want to see बाबासाहेब.
तर मुलगा म्हटला की मला बाबासाहेबांना भेटायचं.
So the son said, well, he's up there in the library.
आणि मुलगा म्हणतो की जा, तो बाबासाहेब लायब्ररी मध्ये बसले आहेत.
So he went up and into the library.
तर हा मुलगा बाबासाहेबांकडे लायब्ररी मध्ये गेला.
There was बाबासाहेब sitting at a desk.
आणि बाबासाहेब आपल्या टेबलवर वाचत बसले होते.
And he was reading.
बाबासाहेब वाचन करत होते.
And he was reading with very great concentration.
आणि बाबासाहेब फार एकाग्रतेने वाचन करत होते.
And he didn't hear the little boy come in.
आणि हा लहान मुलगा आपल्या वाचनात लयात आला हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं नाही.
People like बाबासाहेब, when they read, they completely absorb themselves in their book.
बाबासाहेबांसारखे लोक जेव्हा वाचन करतात तेव्हा स्वतःला एक प्रकारे पुस्तकात हरवून जातात.
So Shilendra Bodhi just waited.
शिलेंद्र बोधी वाट पाहत राहिले.
After a while, बाबासाहेब looked up.
आणि थोड्या वेळाने बाबासाहेबांनी मान वर करून पाहिलं.
And बाबासाहेब said, oh, hello, and what can I do for you?
आणि बाबासाहेब म्हटले मी काय करू तुझ्यासाठी, कोण आहेस?
He didn't just say go away, go away.
बाबासाहेब म्हटले नाही जाई तू.
What are you doing here? You're disturbing my reading. He didn't do that. I might do that, but Baba Sahib didn't. He didn't mind that he was being interrupted. So he asked, well, what do you want? So Shilendra Bodhi, the little boy who was then, now Shilendra Bodhi, explained he wanted education. So Baba Sahib said, okay, take this paper and go to the hostel in Thane. And he just wrote out a note for the hostel warden and gave it to him. Such a great man. The cares of the whole of India on his shoulders. But he got time for a little ragged village boy. That is a wonderful story. That shows the nature of Baba Sahib's compassion in a very, very rich way. He was also a man of very large humanity. He was angry, of course, at the treatment that he had received and that his people received. But he wasn't bitter. He wasn't resentful. He treated people as individuals. He judged them according to their merits. At one point he said, I'm not against Brahmins, I'm against Brahminism. He didn't carry that sort of resentment with him. He knew what that system had done. But if a person was a good person, he would treat them with respect. This is a very important point. So many freedom fighters have a lot of bitterness in them. They carry a kind of poison in their hearts. But Baba Sahib wasn't like that. He was able to mix with all people. He was able to treat people as individuals. He recognized worth wherever he saw it. Worth. So all of this means that he was a very great man indeed. A great human being by any standards. A lion among men. He was, as we Buddhists would think, a bodhisattva. A bodhisattva is somebody who is dedicated to the welfare of all beings. A bodhisattva wants to become a Buddha. But he wants to become a Buddha for the sake of all. So Baba Sahib was a great bodhisattva. And it's really good that we remember him as a bodhisattva. As somebody who used his own life for the welfare of all. He used all his talents, all his powers for the sake of others. He used these powers, he used these talents, first of all, in the struggle for political and social justice. In the first part of the last century, there was still quite a bit of oppression, quite a bit of injustice. The system itself was still quite unjust. But he struggled to gain freedom, he struggled to gain rights for the downtrodden.
आणि या अशा परिस्थितीमध्ये जे काही पददलित होते त्यांच्या विकासासाठी उत्थानासाठी ते संघर्ष करत राहिले.
Perhaps the Mahat Tank Satyagraha is the great example of this.
आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाड तळ्याचा सत्याग्रह.
Through that action he raised the consciousness of his people.
आणि या कृतीने आपल्या लोकांचा मनोबल त्यांनी वाढवला, आत्मविश्वास त्यांनी वाढवला.
He gained for them eventually at least access to rights that should have been theirs anyway.
आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपले अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
But most important, he gave confidence to his people.
परंतु याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांना त्यांनी आत्मविश्वास दिला.
The confidence to stand up for themselves.
आपल्या स्वतःच्या हक्कासाठी उभे राहण्याचा आत्मविश्वास.
He gave them courage.
बाबासाहेबांनी लोकांना धाडस दिलं.
He freed them from their mental shackles.
आणि आपले ज्या मानसिक गुलामगिरी आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली.
The burning of the Manusmriti was I think a very good example of this sort of courage giving.
अशा प्रकारचा धाडसाचं मनुस्मृती दहन हे अतिशय मोठं उदाहरण आहे.
It sent shockwaves through the caste society.
आणि जाती ग्रस्त समाजासाठी एक प्रकारचा हा धक्का होता.
And it gave confidence and delight to the oppressed masses.
आणि जे कोणी पददलित होते त्यांना त्यांनी एक प्रकारचा आत्मविश्वास ह्याच्यामधून दिला.
I think this is something about Babasaheb that's not often noticed.
आता ही अशी गोष्ट आहे बाबासाहेबांबद्दलची अनेक लोक ही गोष्ट लक्षात घेत नाही.
He had a very strong sense of the most effective way of acting.
बाबासाहेबांना अतिशय चांगलं जमायचं की कोणती कृती केल्यामुळे सगळ्यात मोठा परिणाम होईल.
The burning of the Manusmriti was quite a simple action.
आता ही फार लहानशी कृती आहे मनुस्मृती जाळणं.
It's just putting a book in a fire.
आता हे पुस्तक त्यांनी अग्नीत टाकलं.
But that action has such huge symbolic significance.
परंतु ही जी कृती आहे त्याचा अतिशय मोठा असा प्रतीकात्मक महत्व होतं.
It means throwing aside the whole structure of thought that supported the caste system.
आणि याचा अर्थ असा होता की जाती प्रथा निर्माण करणाऱ्या संपूर्ण संरचनेला त्यांनी आव्हान केलं.
And I think this is something about Babasaheb, it's really worth exploring.
आणि मला असं वाटतं की अशी गोष्ट आहे बाबासाहेबांच्या जीवनातली ज्याचा आपण अधिक संशोधन केलं पाहिजे.
He knew how to use symbolic action.
त्यांना माहित होतं की प्रतीकात्मक कृतीचा उपयोग कसा केला पाहिजे.
He knew how to sort of stage something so that it had a big impact.
आणि त्यांना हे माहित होतं की एखाद्या गोष्टीचा स्टेजवर कशी आणायची जेणेकरून लोकांवर त्याचा परिणाम होईल.
This is an aspect of his genius.
आणि बाबासाहेबांच्या या प्रगाढ बुद्धिमत्तेचा हा एक भाग होता.
So he achieved all this political and social action.
आणि अशा प्रकारे राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांनी हे सगळं प्राप्त केलं.
But all that wasn't really enough.
परंतु एवढं सगळं पुरे
At that time there was still a colonial government.
त्यावेळेस ब्रिटिश राज होतं.
The constitution of India was still based on the English king.
आणि त्यावेळेस जी भारताची घटना होती ती इंग्रजी राजाच्या अखत्यारीत होती.
The fundamental rights of the masses were not recognized.
आणि लोकांचे जे मूलभूत हक्क जे आहेत ह्याची एक प्रकारे ओळख नसायची.
But Pandit Nehru, the first prime minister of the independent India, recognized Babasaheb's exceptional talents.
परंतु भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी बाबासाहेबांची ही तीक्ष्ण बुद्धिमत्ता जाणली.
Nehru was a very clever man.
नेहरू फार हुशार व्यक्ती होते.
He is a very intelligent man.
आणि ते फार बुद्धिमान व्यक्ती.
And he knew a good person when he saw one.
आणि जेव्हा ते एखाद्या माणसाला पाहायचे तेव्हा तो चांगला माणूस आहे ते जाणायचे.
So he saw that Babasaheb was capable of creating the constitution of India.
नेहरूंना हे लक्षात आलं होतं की बाबासाहेब भारताची घटना लिहू शकतात.
And he made him the chairman of the drafting committee for the new constitution.
आणि मग नवीन राज्य घटनेसाठी नेहरूंनी बाबासाहेबांना मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं.
Other members of the drafting committee have said that Babasaheb did most of the work.
आणि कमिटीचे इतर सदस्य सांगतात की बाबासाहेबांनीच सगळ्यात जास्त काम केलंय घटना लिहिण्याचं.
And so Babasaheb gave the Republic of India a constitution based on liberty, equality and fraternity.
आणि बाबासाहेबांनी भारताला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित अशी घटना दिली.
Now I'm no constitutional lawyer.
आता मी काही स्वतः संविधानाचा वकील नाही.
But I have read that the constitution of India is one of the most liberal and effective constitutions in the world.
आणि परंतु मी असं वाचलेलं आहे की भारताची घटना जी आहे जगातील अशा मोजक्या घटनांपैकी आहे जी अतिशय प्रभावी आहे आणि अतिशय न्याय्य आहे.
A friend of mine has his uncle is the chief of the Supreme Court in South Africa.
माझा एक मित्र आहे त्याचा काका साऊथ आफ्रिकेमध्ये मुख्य न्यायाधीश आहे.
And he was responsible for drafting the constitution of South Africa after the introduction of democracy.
आणि साऊथ आफ्रिकेमध्ये ज्या वेळेस लोकशाही सुरू झाली त्यावेळेस त्या माणसाने तिथली घटना लिहिली.
And he said apparently that he drew very heavily on Babasaheb's work and thought.
आणि ते साऊथ आफ्रिकेचे मुख्य न्यायाधीश सांगतात की बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवरून बराच भाग त्यांनी स्वतः घेतला.
So it's recognized. It's recognized that Babasaheb was a great constitutional thinker.
आणि ह्याच्यामुळे बाबासाहेब हे अतिशय मोठे घटनाकार होते ह्याची पावती आपल्याला मिळते जगात.
So Babasaheb burned the manuscripti.
आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.
And he replaced it with the Indian Constitution.
आणि त्याची जागा त्यांनी भारतीय राज्यघटनेने घेतली.
And that's why he's sometimes called the modern Manu.
आणि म्हणूनच बाबासाहेबांना आधुनिक मनु म्हटलं जातं.
So the Constitution was a very great work.
आणि राज्यघटना हे फार मोठं असं कार्य आहे.
It gave the basis for a truly just society.
आणि हा खऱ्या अर्थाने न्याय समाजाचा एक प्रकारचा पाया असतो.
But he felt his work was not complete.
परंतु त्यांना हे माहित होतं की आपलं काम एवढ्यानेच पूर्ण झालं नाही.
Still much injustice in the Indian social system.
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अजूनही खूप काही अन्याय आहे हे त्यांना माहित होतं.
So he introduced the Hindu Code Bill.
आणि अशा साठी त्यांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला.
And he was attempting to reform the Indian law about the rights of women.
आणि महिलांना जे अधिकार आहेत महिलांच्या हक्कांसाठी भारतीय कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं.
But now the forces of counter revolution began to attack.
परंतु प्रतिक्रांती जी शक्ती जी आहे त्याला त्यांनी विरोध याचा विरोध केला.
नेहरू did not back him.
नेहरूंनी बाबासाहेबांना यावेळेस या ठिकाणी हिंदू कोड बिलासाठी मदत केली नाही.
And the bill was thrown out.
आणि हे बिल काही पास होऊ शकलं नाही.
बाबासाहेब resigned from the cabinet.
आणि ह्यामुळे बाबासाहेबांनी कॅबिनेट मधून राजीनामा दिला.
Now this is very unusual.
आणि हे अतिशय विशेष अशी गोष्ट आहे.
Usually when people have power they don't want to give it up.
खरं म्हणजे लोकांना जेव्हा सत्ता मिळते तेव्हा सोडायची कोणाची इच्छा नसत नाही.
After all as a cabinet minister he had a big bungalow.
आता कॅबिनेट मंत्री होते ते केंद्र सरकारचे मोठा बंगला होता.
He had a big car.
मोठी कार होती.
Very many servants.
आणि खूप काही नोकर चाकर होते.
He could dispose of crores of rupees.
आणि करोडो रुपये इकडचे तिकडे करणं सोपं होतं.
He just needs to say something and it happens.
आणि काय घडायचं असेल शब्द काढायचा आणि त्याचं घडायचं.
He had a good salary.
आणि मोठं काही मानधन असायचं.
He had power.
आणि मोठी सत्ता होती.
Most of us couldn't give that up.
आणि आपल्यापैकी अनेक लोक हे काही सोडू शकत.
We somehow managed to square our conscience.
आणि हळू
we managed to quiet our conscience.
आणि आपलं जे काही इच्छा निर्माण झाली ती आपण बरोबर तशी ठेवत असतो.
We managed to say, okay Hindu code bill doesn't pass, never mind we'll sit in our mansion.
आता काय हरकत नाही हिंदू कोड बिल नाही पास झालं तर काय हरकत नाही आपण आपल्या मालात राहू.
But Babasaheb said no. This government is not going the way it should go. I'm out.
परंतु बाबासाहेब म्हटले नाही हे सरकार मला पाहिजे तसं चालत नाही मी इथे राहणार.
He would not compromise.
आणि त्यांनी कशी तडजोड केली नाही.
The lion won't eat a mouse.
आणि हा जो सिंह आहे तो काही उंदीर खात नाही.
बाबासाहेब was determined on liberty, equality and fraternity.
Samta, swatantra ani bandhutva prasthapit karnyasathi baba saheb drudh sankalp hote.
He would not settle for less.
Ani tyachyapeksha kami kai jar asel baba saheb tadjod karayla tayar nahote.
He didn't want to just see all men free.
आता सगळ्या पुरुषांनी स्वतंत्र व्हावं एवढंच बाबासाहेबांना नको.
He wanted to see men and women free.
बाबासाहेबांना स्त्री आणि पुरुष दोघांनी स्वतंत्र व्हावं असं.
He wanted genuine equality.
बाबासाहेबांना खरी खुरी समता पाहिजे होती.
So he wasn't prepared to compromise.
म्हणून यासाठी तडजोड करायला बाबासाहेब तयार नव्हते.
So this all took place towards the end of his life.
आणि ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या जीवनाच्या शेवटच्या काळात घडल्या.
And if we just look at his life to this point we have to say it was a great, very great achievement indeed.
आणि बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर ही फार मोठी प्राप्ती होती बाबासाहेबांची असं आपल्याला लक्षात
येईल. We have to say what a great man Babasaheb was.
आणि हे पाहून आपल्याला असंच म्हणावं लागेल की बाबासाहेब किती महान होते.
He overcame so many disadvantages.
अनेक अडचणी होत्या त्यावर त्यांनी मात केली.
He made himself into one of the best educated men of his times.
आपल्या काळात त्यांनी सर्वात जास्त शिक्षण प्राप्त केलं.
He made himself into a lion among men.
आणि स्वतःला सर्व मानवामधील एक सिंह निर्माण केला.
He gave courage and confidence and dignity to crores of oppressed people.
आपल्या अनेक पदवीधारी जनतेला त्यांनी सन्मान दिला आणि आत्मविश्वास दिला.
He gave them the confidence to rise up as he had done.
आणि बाबा साहेब स्वतः जसे उठून खंबीरपणे उभे राहिले तसाच करण्यासाठी इतरांना त्यांनी आत्मविश्वास दिला.
He overcame many injustices and oppressions.
आणि अनेक प्रकारचे अन्याय आणि अत्याचारांच्या विरुद्ध त्यांनी बंड केलं.
And he created the basis for a just and free society.
आणि न्याय आणि स्वतंत्र समाजासाठी त्यांनी एक पाया निर्माण केला.
He did one of the most difficult things in forming the constitution of the independent republic of India.
भारताच्या स्वतंत्र भारताच्या गणराज्याचं घटना लिहून अतिशय कठीण काम त्यांनी केलं.
That is enough to make his name live forever.
आणि एवढंच कार्य जे आहे बाबासाहेबांचं नाव अगदी अनंत काळापर्यंत कायम ठेवण्यासाठी पुरेसं होतं.
But it is not his greatest act.
परंतु ही बाबासाहेबांच्या जीवनाची सर्वश्रेष्ठ गोष्ट नाही.
We haven't yet seen his true significance.
अजूनही बाबासाहेबांचं खरं महत्व आपण पाहिलं नाही.
बाबासाहेब wanted liberty, equality and fraternity for all.
बाबासाहेबांना सर्वांसाठी समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व पाहिजे होतं.
He wanted a just society for all Indians.
सर्व भारतीयांसाठी त्यांना न्यायाधिष्ठित समाज पाहिजे होता.
That's what his political, social and economic struggle was all about.
आणि बाबासाहेबांचा राजकीय आर्थिक आणि सामाजिक संघर्ष ह्याच्यासाठीच होता.
That's what the framing of the constitution was about.
आणि ह्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली.
But that did not bring the end of injustice.
परंतु ह्याच्यामुळे अन्याय मात्र संपत नव्हता.
And the throwing out of the Hindu code bill was for him a symbol of that persisting injustice.
आणि हिंदू कोड बिल पास न होणं हा अन्यायकारक गोष्टींचा एक उदाहरण बाबासाहेबांसमोर होतं.
The forces of counter revolution were still very strong.
प्रतिक्रांतीची शक्ती जी आहे फारच मजबूत होती.
However good the constitution and laws, there won't be liberty, equality and fraternity if people don't have the right attitude.
कायदा कितीही चांगला असला तरी सुद्धा समता स्वातंत्र्य बंधुत्व तोपर्यंत अंमलात येत नाही जोपर्यंत लोकांची मनोवस्था जी आहे ती चांगली असत नाही.
There's no real democracy if the forces of counter-revolution dominate.
जोपर्यंत प्रतिक्रांतीच्या शक्ती कार्य करत आहेत तोपर्यंत खरी लोकशाही निर्माण होऊ शकत नाही.
There's no real freedom if people are not free in their own minds and attitudes.
आपले जोपर्यंत आपलं मन लोक स्वतंत्र करत नाही आपली मनोवस्था स्वतंत्र करत नाही तोपर्यंत बाहेरच्या स्वातंत्र्याला अर्थ नाही.
Babasaheb saw that both oppressed and oppressors needed to change their whole mentality.
म्हणून बाबासाहेबांना हे माहित होतं की गुलाम ठेवणारे आणि गुलामगिरी करणारे दोघांनी आपली मानसिक अवस्था बदलली पाहिजे.
He said there's no freedom unless the mind is trained for freedom.
बाबासाहेब म्हणतात की मनाला जोपर्यंत स्वातंत्र्याचं प्रशिक्षण नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही.
Well, people still have a slave mentality. Any amount of freedom is not going to set them free.
जर मानसिकताच गुलामगिरीची असेल तर किती स्वातंत्र्य दिलं तरी त्याचा उपयोग होणार नाही.
It's a bit like a man in a jail.
आता एक जेल मधल्या माणसासारखं आहे.
Or maybe an animal in a jail.
आता समजा की जेल मध्ये हा प्राणी होता.
And you see that animal just pacing around inside its cage.
आणि ह्या जेल मध्ये हा प्राणी मागे पुढे आपला चालत राहतो.
It just goes backwards and forwards, backwards and forwards.
आता तो मागे पुढे चालत राहतो.
One day you open the cage.
आणि एक दिवस त्याच्या त्या जेलचं दार उघडलं जातं.
But the animal is just used to being in the cage.
परंतु त्या प्राण्याला ते तेवढ्या अंतरावर मागे पुढे चालायची सवय लागली.
So it keeps on walking up and down inside the cage even though the cage is open.
आता दरवाजा उघडला तरी तो आतमधल्या आतमध्येच चालत आहे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे.
Freedom isn't just a cage, had not having a cage rather.
म्हणून स्वातंत्र्य म्हणजे काही म्हणजे पिंजरा बाहेर काढला एवढंच नाही पुरेस.
Freedom isn't just having an open door.
दरवाजा उघडणं म्हणजे स्वातंत्र्य नाही.
Freedom is knowing you're free and being free.
स्वातंत्र्य म्हणजे माहीत असणं की आपण स्वतंत्र आहोत आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेणं.
So that the oppressed need to throw off their shackles.
म्हणून हे जे काही दलित आहेत त्यांनी आपले जे पिंजरे आहेत ते फेकले पाहिजे.
They need to have the courage and confidence that बाबासाहेब had.
आणि बाबासाहेबांमध्ये जो धाडस होतं आणि शक्ती होती ती आली पाहिजे.
They need to respect themselves.
स्वतःचा त्यांनी सन्मान केला पाहिजे.
They need to claim their rights.
आणि स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी झगडलं पाहिजे.
But it's not only the oppressed who are enslaved.
परंतु केवळ दलितच नव्हे जे अशा प्रकारे गुलाम गेले.
So just imagine that you've got that animal inside the cage.
समजा कल्पना करा की आता हा जो प्राणी आहे त्या पिंजऱ्यात आहे.
And then you've got a guard outside the cage.
आणि समजा की त्या पिंजऱ्याच्या बाहेर एक रखवालदार ठेवलेला
आहे. And the guard is just walking up and down to make sure that the animal stays in the cage.
आता हा जो रखवालदार आहे हा प्राण्यांनी पिंजऱ्यातून बाहेर येऊ नये म्हणून समोर येरझारा घालतो.
So the animal is walking up and down inside.
आता हा जो प्राणी आहे या पिंजऱ्याच्या आतमध्ये येरझारा घालतोय.
The guard is walking up and down outside.
आणि हा जो रखवालदार आहे तो बाहेर येरझारा घालतोय.
Who is free? Who is enslaved?
आता कोण गुलाम आहे?
Both the guard and the animal are enslaved.
त्या पिंजऱ्यात ठेवणारा रखवालदारही गुलामगार आहे आणि तो प्राणीही गुलामगार.
The door is open, the animal can go free.
दार उघडले आहे, प्राणी जाऊ शकतो बाहेर.
The guard can go home and have a good time.
आणि हा रखवालदारही घरी जाऊ शकतो आणि आनंद घेऊ शकतो.
But the animal stays in the cage and the guard stays at the gate.
परंतु प्राणी
The oppressors too are enslaved.
आणि म्हणून गुलामी ठेवणारे सुद्धा अशा प्रकारे गुलाम असतात.
But they're enslaved by their fear of the rising of others.
आणि ते गुलामगिरी करतात इतरांनी उठाव करण्याच्या भीतीची.
They're enslaved by the need to keep the door shut.
आणि ते ह्याचे गुलाम असतात की त्यांना नेहमी लक्षात ठेवावं लागतं की दार बंदच राहिलं पाहिजे.
They're enslaved by being surrounded by suffering.
आणि ते इतर चारही बाजूला दुःख जे आहे त्यासाठी त्या दुःखामध्ये अति गुलाम असतात.
You can't really be happy if you're surrounded by suffering.
जर चारही बाजूला दुःख असेल तर तुम्ही मध्ये असलेले तुम्ही सुखात राहू शकत नाही.
You can try not to see. You can pretend you can't see.
आणि तुम्ही एकतर आपल्याला दिसत नाही याचं नाटक कराल किंवा दिसणार नाही याची व्यवस्था कराल.
But if you're a human being, you can feel all the suffering around you.
परंतु तुम्ही जर खरोखर मानव असाल तर आपल्या चारही बाजूचं दुःख तुम्हाला दिसलंच पाहिजे.
So those on top and those underneath are both enslaved.
म्हणून वरती असतील आणि त्याच्या खालती असतील हे दोघेही गुलाम
असतात. So those who are oppressed need to experience their freedom.
म्हणून जे दडपलेले आहे जे दलित आहे त्यांना आपलं स्वातंत्र्य अनुभवलं पाहिजे.
They need to see that the door is open.
त्यांना हे दिसलं पाहिजे की दार उघडं आहे.
They need to claim their freedom.
आणि आपल्या स्वातंत्र्याचा हक्क त्यांनी गाजवला पाहिजे.
And the guards at the gate, they need to see that they are free too.
आणि दरवाजाचा रखवालदार आहे त्याला दिसलं पाहिजे की आता आपलं काम राहिलं नाही.
They need to see that their own welfare lies in the welfare of all.
आणि त्याने आपल्या इतरांच्या सुखामध्ये इतरांच्या कल्याणात स्वतःचं कल्याण पाहिलं पाहिजे.
So Baba Sahib saw that if there was to be genuine liberty, equality and fraternity, there needed to be a change of mind by all Indian citizens.
म्हणून बाबासाहेबांना हे माहित होतं की जर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व पाहिजे असेल तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे.
Where was that change in mentality to come from?
आणि मानसिकतेचा हा बदल कुठून मिळेल?
Casteism is so deeply rooted.
जात जी आहे अतिशय सखोल आपल्या मनात दडली आहे.
As I say, I don't have caste.
आता जसं मी म्हणतो की मला कोणती जात नाही.
I don't really understand it.
आणि मला ते खरोखर समजत नाही.
I haven't got that program in my mind.
आता माझ्या मनात हे काय प्रोग्राम भरलेला नाही.
I'm clean of that program.
आता मी ह्या प्रोग्राम पासून अगदी स्वच्छ आहे.
I've got my own programs, but they're different.
माझा स्वतःचा कार्यक्रम आहे तो वेगळा आहे.
But I don't have that one.
आणि परंतु हा प्रोग्राम मात्र माझ्या डोक्यात नाही.
But my observation is that almost every Indian has it.
परंतु माझं पाहणं असं आहे की प्रत्येक भारतीयाच्या मनात हा जातीचा प्रोग्राम मात्र असतो.
It's very deep inside.
आणि आपल्या आतमध्ये ते फार सखोल जडलेलं असतं.
One takes it in from the earliest part of one's life.
आणि ही जी संस्कार आहे ते आपल्या अगदी लहानपणापासून आपल्याला होतात.
One learns to see, well, I am from this community.
आणि माणूस हे शिकतो की मी अमुक समाजाचा आहे.
These people are from that community.
आणि हे लोक त्या समाजाचे आहेत.
You know this, you learn it from very early on.
आणि अगदी लहानपणापासून तुम्हाला हे शिकवलं जातं.
Something very strong indeed is needed to break that up.
आणि ही गोष्ट तोडून टाकण्यासाठी फारच शक्तिशाली अशा गोष्टीची गरज आहे.
There has to be a lot of work on yourself to get rid of that mentality.
आणि अशा मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी
So Baba Sahib found here in Indian culture the basis for that change.
आणि बाबासाहेबांनी इथल्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारे बदलाचा पाया निर्माण केला.
He found in the teachings of that great Indian guru Bhagavan Buddha the teaching to set people free.
आणि बाबासाहेबांनी लोकांच्या स्वातंत्र्याचा मंत्र महान भारतीय गुरुकडून घेतला आणि ते म्हणजे भगवान बुद्ध.
Baba Sahib learned learned so much from the West. But he was a loyal son of India. And he loved India very much. So he found in India the answer to his quest. Baba Saheb says that only by following the path of the Buddha will liberty, equality and fraternity come.
Baba Saheb म्हणतात की बुद्धाच्या मार्गाचा अनुसरण केल्याने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रस्थापित होऊ शकते.
It's only in the path of the Buddha Dhamma that we find true liberty, equality and fraternity.
बुद्धाच्या मार्गामध्येच आपल्याला खरं समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व मिळू शकते.
The path of the Buddha emphasizes equality.
बुद्धाच्या मार्गामध्ये समतेवर महत्त्व दिलं जातं.
The path of the Buddha is for everybody.
बुद्धाचा मार्ग हा प्रत्येकासाठी आहे.
The Buddha taught that every single human being has the capacity to be a Buddha.
बुद्ध सांगतात की प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धत्व प्राप्तीची क्षमता आहे.
Men have the capacity to be Buddhists.
पुरुषांमध्ये बुद्धत्व प्राप्तीची क्षमता आहे.
Women have the capacity to be Buddhists.
स्त्रियांमध्ये बुद्धत्व प्राप्तीची
क्षमता आहे. Educated people can be Buddhists.
शिक्षित लोक आहेत ते बौद्ध होऊ शकतात.
Illiterate people can be Buddhists.
आणि जे अडाणी लोक आहेत ते बुद्ध होऊ शकतात.
Everybody can become a Buddha.
प्रत्येक जण बुद्धत्व प्राप्त करू.
This is the secret of Buddhism.
आणि हे बुद्ध धम्माचं रहस्य आहे.
The Buddha lies within each and every one of us.
आपल्या प्रत्येकामध्ये बुद्ध आहे.
You might have heard me talk before about this saying of Baba Saheb's.
बाबा साहेबांचं एक म्हणणं आहे की तुम्हाला कदाचित यापूर्वी सांगितलं.
I particularly like this story.
आणि ही गोष्ट मला नेहमी आवडते.
Someday somebody came to him and said namaskar.
कोणीतरी बाबासाहेबांकडे एकदा आलं आणि त्यांना नमस्कार म्हटलं.
And Baba Saheb said, don't say namaskar, say om mani padme hum.
बाबासाहेब म्हणतात नमस्कार नका म्हणू, ओम मनी पद्मे हुम म्हणा.
This is well attested, there are witnesses to this.
आणि याच्यासाठी कोणी काही लोक स्वतः आपला अनुभव सांगतात, काही साक्षीदार आहेत.
So why did he say om mani padme hum?
तर बाबासाहेबांनी ओम मनी पद्मे हुम का म्हटलं?
Well, it's not a Hindu mantra. It comes from Buddhism. So just very quickly, Om means the Buddha as you can be.
तर मी थोडक्यात त्याचा अर्थ सांगतोय. ओम म्हणजे आपण जे होणार आहोत ते बुद्ध.
ओम इज द आयडियल बुद्धा.
आणि ओम म्हणजे एक प्रकारचं बुद्धाचं श्रेष्ठत्व.
Hung is the Buddha realized in yourself.
आणि हुंग म्हणजे आपल्यामध्ये ते प्राप्त करणं.
So what is money and what is padme?
आणि मणी आणि पद्मेचा अर्थ काय मग?
Money is money.
मणी म्हणजे मणी रत्न.
Means jewel.
याचा अर्थ हिरा किंवा रत्न.
And padma means lotus.
आणि पद्म म्हणजे कमळ.
So the jewel is in the lotus.
तर हे जे रत्न आहे त्या कमळामध्ये.
What is the jewel?
तर हे रत्न काय आहे?
The jewel is the Buddhahood. Buddhahood.
तर हे रत्न म्हणजे बुद्धत्व आहे.
It's enlightenment.
हे बुद्धत्व आहे.
What is the lotus?
आणि कमळ काय?
The lotus is your mind.
आणि कमळ म्हणजे तुमचं मन.
So the lotus is, the jewel is within your mind.
म्हणून हे रत्न जे आहे हे तुमच्या मनात आहे.
If you can open that lotus, there is the jewel inside.
जर हे कमळ तुम्ही उमललं तुमचं तर त्याच्यामध्ये हे रत्न तुम्हाला दिसेल.
So when you greet somebody and say Om Mani Padme Hum, you're recognizing enlightenment within them.
म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याला ओम मणि पद्मे हुम म्हणता तेव्हा त्याच्यामधील बुद्धत्वाला तुम्ही ओळख देता.
That's why Baba Saheb chose the Buddha Dhamma.
आणि ह्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्म निवडला.
All have the Buddha within.
प्रत्येकामध्ये आतमध्ये बुद्ध आहे.
All are equal in their potential.
आणि प्रत्येकामध्ये क्षमता आहे त्यासाठी ते समान आहे.
The oppressed are in no way inferior.
आणि ज्यांच्यावर गुलाम ज्यांना गुलामी ठेवलं जातं ते सुद्धा असमान नाही.
In the Buddha Dhamma they can claim their full dignity.
बुद्ध धर्मामध्ये आपलं संपूर्ण सन्मान ते मिळवू शकतात.
Their full dignity as human beings who have the potential for enlightenment.
आणि प्रत्येक माणसाचा हा एक सन्मान आहे की त्याच्यामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे.
And the oppressed classes can learn compassion.
आणि त्यांच्यामध्ये करुणा सुद्धा निर्माण होऊ शकते.
They can themselves gain freedom.
आणि ते स्वतःसाठी स्वातंत्र्य निर्माण करू शकतात.
They can relieve themselves from the burden of oppressing others.
आणि इतरांना दडपण्याचं जे ओझं आहे ते स्वतः ते खाली ठेवू शकतात.
So the Buddha Dhamma gives the way to train our minds.
म्हणून बुद्ध धर्म आपल्याला आपल्या मनाला प्रशिक्षण करण्याचा मार्ग देतो.
It gives us the way to find freedom for all of us.
आणि आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य निर्माण करायला ते मदत करतात.
So Baba Saheb converted as the final great act of his life. It was the crowning glory of his life's work. It was his final gift to India and to the world. He saw that reform only comes from a new mentality. He saw that it gave the possibility of the reform of the mind. And it's a remarkable insight which is completely unique. And it's not just applicable to India. Yes, he gave this message to you in India. But the same applies all over the world. The world is a terrible mess today. The world is more dangerous than it's ever been in my lifetime. I'm afraid my own country is still at war. And there's war and violence everywhere. Oppression everywhere. Baba Saheb's message is of worldwide significance. If the world would listen to Baba Saheb, we would have peace. If the world would listen to Baba Saheb, we would have justice. If the world would listen to Baba Saheb, George Bush would go back to America. Tony Blair would go back to America. I didn't vote for Tony Blair, so he's not my Prime Minister. So, yes, these great leaders who are taking what I consider to be such mistaken actions, they would go back. Baba Saheb's message was for the whole world. That's why I'm a follower of Baba Saheb. This is Baba Saheb's true significance. The world can only be reformed by the reform of the mind. And the reform of the mind can only come about through the path of the Buddha Dhamma. It was a world-changing act, his conversion. He hoped for a Buddhist India in 10 or 15 years after the conversion. But then, 48 years ago, he died. What could have happened if he'd lived? He would have really educated people in Buddhism. He would have established the Buddha Dhamma on a very, very firm basis. Many, many people would have converted. Not just from one community in Maharashtra. All the oppressed people would have converted. But all the other people would convert too. He had the respect of so many. But he died. He was never really able to establish that work. If he'd completed that work, India would have been a world leader now. This is a very great nation. There's so much energy, so much intelligence, so much creativity in India. But the social system holds it back. The division of Indian against Indian by caste holds India back. If you got rid of that caste mentality, you could lead the whole world. And you will lead the whole world. One day that will be thrown away and you'll lead the world. It'll be just like in the time of Samrat Ashoka. At that time, India was the leader of the world. If you get rid of this divisive system of caste, you will lead the world again. And it is principally by the message of the Buddha that the caste is going to go. 2% of the work has been done. 2% of Indians are Buddhists. 98% still to do. 98 crore still to convert. How is this going to happen? How is it going to happen? Baba Sahib is no more. He could have done it single-handed. But he is no more. But is Baba Sahib really dead? Has he really gone? Well, no, he's alive today in you. He's alive in your hearts. He's alive in your minds. He's alive in your aspiration. Yes, we are just small people. We're not Baba Sahib. But together we're Baba Sahib. We can do the work that Baba Sahib could not complete. So the work is ours. The work is yours. The work is each of yours. Working together. Not fighting each other. Not quarreling with each other. All coming together, all different Buddhist groups, all different Buddhist activists coming together to work for the Buddhist India. You can be Baba Sahib. Baba Sahib is in you. You can complete his work. You are his sons and daughters. You have inherited his work. It's now for you to complete it. If you don't complete that work, if you don't apply yourself to completing that work, stop saying Jai Bhim. Stop honoring the statue. If you don't want to do that work, just forget Baba Sahib. The way you honor Baba Sahib is by doing his work. Saying Jai Bhim is not enough. You must do his work. We must practice the Dhamma and put the conversion into effect. Each of us must do four things. We must practice the Dhamma for ourselves. We must change our own minds, our own hearts. We must follow the path of Shila Samadhi Prajna. That is the first thing we must do. We must come together in harmonious Sangha. Here we are meeting in perfect harmony. If we did this all the time, if we came together in our thousands and our millions, we could change India. We must form Sangha. The example of the new society. The example of liberty, equality and fraternity. We must spread Dhamma. Each of us must do what we can to bring others to Dhamma. Especially we should bring people who are not Buddhist now. We should bring new people to the Dhamma. And then fourthly, we should engage in help to those who suffer still. This is the way we honor Baba
Sahib.
Yes, we should make garlands. Yes, we should sing beautiful songs. Yes, we should say Jai Bhim. But we should practice the Dhamma. We should form Sangha. We should spread the Dhamma. And we should help those who are suffering in political, social, and economic aid. Only then will we really honor Baba Sahib. Brothers and sisters, I know we can do this work. If we just gain the courage that Baba Sahib had, we can do this work. And that is the way we can honor him.
Jai Bhim.
Jai Bhim.